सुपर हिट 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्रा की कलम से काही अशा कविता ज्या कधी तुम्हाला इन्स्पायर करतात, कधी रोमॅन्टिक मूड जागा करतात, कधी थोडीशी खंत उसंत या गोष्टींना आठवायला भाग पाडतात, तर कधी हसायला मनमोकळेपणानं भाग पाडतात. आजची कविता परत एकदा इन्स्पिरेशन देणारी अशी कविता आहे. असं काहीतरी लिहिलंय, उत्तुंग शिखर जरी कठीण भयंकर, खडतर वाटा दुरून सुंदर, अशक्य सर्वांना तो वाटे, वाटे मध्ये असंख्य काटे, वाटे मध्ये किती धोके, भान जीवाला किती दारोके, आस तरीही सर करण्याची, आस स्वप्न पुरती करण्याची, पुरेच इतके प्रयत्न करण्या, शक्य आहे जे अशक्य करण्या. अशक्य असं काय नसतं रे, घरात बसून राहणं मला शक्य नाही, शक्य आहे. लॉकडाऊन आहे, सगळ्यांना सन्मान करायचा आहे, घरी राहा आणि सेफ राहा. सुपर हिट 93.5 रेड एफ एम बजाते राहू.